नमस्कार. आज आपण बघणार आहोत इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. डिस्ट्रीब्युटर सिस्टीम मधलं इंटर प्रोसेस कम्युनिकेशन म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. त्याआधी डिस्ट्रीब्युटर सिस्टीम म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच, तरी मी फक्त डिस्ट्रीब्युटर सिस्टीमची डेफिनेशन सांगते. अ कलेक्शन ऑफ इंडिपेंडेंट कम्प्युटर्स that appear to the users of the system as a single coherent system. Distributor system म्हणजे प्रत्येक कम्प्युटर हा एकमेकाला कनेक्ट केलेला असतो एका हाय स्पीड नेटवर्कने. आता आपण बघूया कम्युनिकेशन म्हणजे काय. द ऍक्टिव्हिटी ऑफ कन्वेईंग इन्फॉर्मेशन थ्रू द एक्सचेंज ऑफ थॉट्स, मेसेज एक्सेट्रा. आपल्याला काही इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन आपण थॉट्स म्हणजे आपले विचार किंवा काही आपल्या आयडियाज असतात त्या आपण एकमेकाशी शेअर करतो, ते म्हणजे कम्युनिकेशन. आपण कम्युनिकेशन फक्त बोलूनच करू शकतो असं नाही, त्यासाठी आपण टेक्स्टचाही यूज करू शकतो. आपलं जे बिहेवियर असतं त्यामधूनही आपण कम्युनिकेट करत असतो. काही ग्राफिक्स, काही व्हिज्युअल्स बघून सुद्धा कम्युनिकेशन होतं. आणि हे कम्युनिकेशन करण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्यासमोर किंवा आपले विचार शेअर करण्यासाठी कोणीतरी समोर असायला हवं असं नाही. कधी कधी आपण विचार करतो ती थॉट प्रोसेस आपली कंटिन्यू चालू असते, ते म्हणजे ही कम्युनिकेशनच असतं जे आपण आपल्या स्वतःशीच करतो. आणि जेव्हा आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी एखाद्या रिसीव्हरची गरज असते त्या केसमध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स गरजेचे असतात ते आपण बघूया. त्या कम्युनिकेशनसाठी आपल्याला आवश्यक असतो एक सेंडर, एक रिसीव्हर आणि मेसेज. ज्यावेळेस सेंडर इन्फॉर्मेशन सेंड करतो त्यावेळेस रिसीव्हर तो मेसेज ऍक्सेप्ट करण्यासाठी रेडी असेलच असं नाही किंवा तो अवेलेबल असलाच पाहिजे असंही नाही. आपण याचं एक एक्झाम्पल जर बघितलं, जेव्हा आपण कोणाला तरी मेसेज सेंड करतो तर त्यावेळेस आपल्याकडनं तर तो मेसेज सेंड झालेला असतो पण त्या रिसिव्हरपर्यंत पोहोचलेला नसतो, कारण नेटवर्क कंजेक्शन असतं किंवा रेंज नसते काही ठिकाणी, त्यामुळे मेसेज पोहोचत नाही. पण ज्यावेळेस त्या युजरला रेंज मिळते त्यावेळेस आपला मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजेच रिसीव्हर ज्याला आपण मेसेज सेंड करणार आहोत तो प्रत्येक वेळेस अवेलेबल असायलाच हवा असं नाही. आणि ही कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट होते जेव्हा रिसीव्हरला आपण सेंड केलेला मेसेज समजतो त्याच वेळेस. यावरून कम्युनिकेशन म्हणजे काय हे तर कळलं असेलच. पुढे आपण बघूया इंटर प्रोसेस. इंटर प्रोसेस म्हणजे नावावरूनच आपल्या लक्षात येत आहे दोन प्रोसेस मधलं जे ही कम्युनिकेशन किंवा ज्याही ऍक्शन्स परफॉर्म होणार आहेत त्या दोन प्रोसेस मधल्याच असणार आहेत. इट अलाव्स वन प्रोसेस टू कम्युनिकेट विथ अनादर प्रोसेस. एक प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसची कम्युनिकेट करू शकते आणि या प्रोसेसेस एकतर सेम मशीनवर रन होत असतील किंवा दोन डिफरंट मशीन्सवरही रन होऊ शकतात आणि हे दोन्ही मशीन्स नेटवर्क थ्रू कनेक्ट केलेले असतात. आयपीसीसाठी मल्टी प्रोसेसिंग सिस्टीम असणं खूप गरजेचं असतं, जसं आपली डिस्ट्रीब्युटर सिस्टीम. डिस्ट्रीब्युटर सिस्टीम मध्ये प्रोसेसेस सायमल्टेनियसली रन होत असतात. त्या प्रोसेसेस मध्ये काही प्रोसेस इंडिपेंडेंट असतात आणि काही कोऑपरेटिंग असतात. तर आपण बघूया इंडिपेंडेंट आणि कोऑपरेटिंग प्रोसेसेस म्हणजे काय. आधी आपण बघूया इंडिपेंडेंट प्रोसेसेस. अ प्रोसेस इज इंडिपेंडेंट इफ इट कॅनॉट अफेक्ट और बी अफेक्टेड बाय अदर प्रोसेसेस एक्झिक्युटिंग इन द सिस्टीम. या प्रोसेसेस दुसऱ्या प्रोसेसेसमुळे अफेक्ट होत नाहीत किंवा या प्रोसेसमुळे दुसऱ्या प्रोसेसेसही अफेक्ट होत नाहीत. ती म्हणजे इंडिपेंडेंट प्रोसेस. आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज दोन प्रोसेसेस आहेत ज्या रन होत आहेत आणि त्यांना त्या पूर्ण त्यांच्या लाईफ सायकलमध्ये एकमेकाशी इंटरॅक्ट करणार नाही आहेत, तर त्या प्रोसेसेस म्हणजे इंडिपेंडेंट प्रोसेसेस. दुसरं आहे कोऑपरेटिंग प्रोसेसेस. अ प्रोसेस इज कोऑपरेटिंग इफ इट कॅन अफेक्ट और बी अफेक्टेड बाय अदर प्रोसेसेस एक्झिक्युटिंग इन द सिस्टीम. कोऑपरेटिंग प्रोसेसेस एकतर दुसऱ्या प्रोसेसेसमुळे अफेक्ट होतात किंवा ह्या प्रोसेसमुळे दुसऱ्या प्रोसेसेस अफेक्ट होतात, त्या म्हणजे कोऑपरेटिंग प्रोसेसेस. थोडक्यात म्हणजे ह्या प्रोसेसेस डिपेंडेंट असतात दुसऱ्या प्रोसेसवर. त्या प्रोसेसचा टास्क किंवा ती प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी तिला दुसऱ्या प्रोसेसवर डिपेंड राहावं लागतं. पुढे आपण बघणार आहोत रिझन्स. कोणत्या रिझन्ससाठी आपण कोऑपरेटिंग प्रोसेसेस यूज करतो. पहिला रिझन आहे इन्फॉर्मेशन शेअरिंग. डिस्ट्रीब्युटर सिस्टीममध्ये बरेचसे युजर इन्फॉर्मेशन ऍक्सेस करत असतात किंवा ते त्यांच्या टास्क परफॉर्म करत असतात आणि काही वेळेस असं होतं की दोन युजर्स ज्यांना सेम पीस ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्सेस करायची असते त्यासाठी डिस्ट्रीब्युटर सिस्टीम एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते ज्यामुळे ते दोन्ही युजर्स ती सेम इन्फॉर्मेशन एकाच वेळी ऍक्सेस करू शकतात. हे होतं इन्फॉर्मेशन शेअरिंग. दुसरं रिझन आहे कम्प्युटेशन स्पीडअप. आपल्याला एखादी टास्क परफॉर्म करायची आहे आणि ती टास्क जर खूप मोठी असेल तर तिला कम्प्लीट होण्यासाठी खूप वेळ लागेल, पण जर आपण या टास्कला डिवाइड केलं सब टास्कमध्ये आणि ती प्रत्येक सब टास्क पॅरेललमध्ये रन केली तर आपल्याला त्याचा रिझल्ट लवकर मिळेल. म्हणजेच एका मोठ्या टास्कला सब टास्कमध्ये डिवाइड करायचं आणि मग त्या टास्क एक्झिक्यूट करायच्या. याच्यासाठी आपण एक्झाम्पल जर बघायचं झालं तर मर्ज सॉर्ट. मर्ज सॉर्टमध्येही आपण जे एलिमेंट्स असतात त्यांना डिवाइड करतो, म्हणजे जो डिवाइड अँड कॉन्कर जी टेक्निक आहे ती यूज केली जाते. त्या एलिमेंट्सला आधी डिवाइड करतात मग ते सॉर्ट करतात. हे होतं कम्प्युटेशन स्पीडअप. तिसरं रिझन आहे कन्व्हिनियन्स. अन इंडिव्हिज्युअल युजर मे वर्क ऑन मेनी टास्क ऍट द सेम टाइम. कोणताही युजर एकाच वेळेस बरेच कामं करत असतो. आपणही जेव्हा कम्प्युटरवर काम करत असतो त्यावेळेस आपण म्हणजे सॉंग्स प्ले करतो, त्याचबरोबर आपण नेट ऍक्सेस करू शकतो, काही प्रिंट करायचं असेल तर तेही चालू असतं, किंवा एखादी आपण स्प्रेडशीटही क्रिएट करू शकतो. हे सगळे वर्क आपण पॅरेलल मध्ये करू शकतो. हे म्हणजे कन्व्हिनियन्स. पुढचं रिझन आहे शेअर्ड मेमरी. अ रिजन ऑफ अ मेमरी दॅट इज शेअर्ड बाय कोऑपरेटिंग प्रोसेसेस इज एस्टॅब्लिश. शेअर्ड मेमरी म्हणजे आपल्या मेमरी मधला काही पोर्शन शेअर्ड मेमरी म्हणून यूज केला जातो. ज्या कोऑपरेटिंग प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस हा रिजन यूज करतात. त्या प्रोसेसला काही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची असेल तर त्या शेअर्ड मेमरीमध्ये रीड किंवा राईट करू शकतात. पुढचं रिझन आहे मेसेज पासिंग. कम्युनिकेशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ मेसेज एक्सचेंज बिटवीन कोऑपरेटिंग प्रोसेसेस. आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशन करण्यासाठी एखादा मेसेज एक्सचेंज करणं खूप गरजेचं असतं आणि ते मेसेज एक्सचेंज करणं म्हणजेच कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन पूर्ण होण्यासाठी मेसेज पासिंग करणं खूप गरजेचं असतं. हे होते रिझन्स फॉर प्रोव्हाइडिंग अन एन्व्हायरमेंट दॅट अलाव प्रोसेस कोऑपरेशन. आणि हे सगळे रिझन्स दिलेले आहेत स्लाइड नंबर 4 वर. आता आपण बघणार आहोत कम्युनिकेशन मॉडेल्स. स्लाइड नंबर 5 वर डायग्राम दिलेली आहे. आपण बघू शकतोय की कम्युनिकेशनचे दोन मॉडेल्स आहेत. पहिला आहे मेसेज पासिंग आणि दुसरा आहे शेअर्ड मेमरी. आधी आपण बघूया मेसेज पासिंग. स्लाइड नंबर 6 वर डायग्राम दिलेली आहे मेसेज पासिंग मॉडेलची. ती रेफर करून आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. इथे दोन प्रोसेसेस आहेत, प्रोसेस ए आणि प्रोसेस बी. आणि या दोन्ही प्रोसेस कम्युनिकेट करतात सेंड आणि रिसीव्ह प्रिमिटिव्ह यूज करून. या केसमध्ये म्हणजे मेसेज पासिंगमध्ये जो मेसेज सेंडरकडनं रिसिव्हरकडे पास होणार आहे तो सेंडरच्या ऍड्रेस स्पेसमधून रिसिव्हरच्या ऍड्रेस स्पेसमध्ये कॉपी केला जाणार आहे थ्रू द कर्नल. तर प्रोसेस ई हा सेंडर आहे आणि प्रोसेस बी हा रिसिव्हर आहे. प्रोसेस बीला जो मेसेज जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती इन्फॉर्मेशन प्रोसेस ए थ्रू कर्नल म्हणजे कर्नलचा यूज करून तो प्रोसेस बीला सेंड करतो. म्हणजेच प्रोसेस एच्या ऍड्रेस स्पेसमधून ती इन्फॉर्मेशन कॉपी होते प्रोसेस बीच्या ऍड्रेस स्पेसमध्ये. हे म्हणजे मेसेज पासिंग मॉडेल. दुसरे मॉडेल आहे शेअर्ड मेमरी. याची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 7 वर. या डायग्राम मध्ये प्रोसेस ए आणि प्रोसेस बी च्या मधला जो पोर्शन आहे तो पोर्शन म्हणजे शेअर्ड मेमरी आहे. या दोन्ही प्रोसेसेसला जी इन्फॉर्मेशन ऍक्सेस करायची असते किंवा डिलिव्हर करायची असते ती इन्फॉर्मेशन आधी शेअर्ड मेमरीवर स्टोअर केली जाते आणि त्यानंतर ती पास केली जाते. म्हणजे दोन्ही प्रोसेसेस सेंडिंग प्रोसेस किंवा रिसिव्हिंग प्रोसेस ही शेअर्ड मेमरी यूज करतात आणि त्या शेअर्ड मेमरीवर इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस करायला इझी होतं. हे होते कम्युनिकेशनचे मॉडेल, मेसेज पासिंग मॉडेल आणि शेअर्ड मेमरी मॉडेल. मेसेज पासिंग मध्ये सेंडरच्या ऍड्रेस स्पेसमधून इन्फॉर्मेशन कॉपी होते ती रिसिव्हरच्या ऍड्रेस स्पेसमध्ये. आणि शेअर्ड मेमरीमध्ये दोन्ही प्रोसेस इन्फॉर्मेशन स्टोअर करतात शेअर्ड मेमरीवर. पुढे आपण बघूया फीचर्स. गुड मेसेज पासिंग सिस्टीमचे काही फीचर्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. आणि हे फीचर्स दिलेले आहेत स्लाइड नंबर 8 वर. पहिलं फीचर आहे युनिफॉर्म सिमॅन्टिक्स. कोणताही मेसेज किंवा इन्फॉर्मेशन आपण जेव्हा सेंड करतो त्यासाठी एक फॉर्मॅट असतो आणि तो फॉर्मॅट सेंडरसाठी आणि रिसिव्हरसाठी सेम असतो. हा फॉर्मॅट लोकल प्रोसेस किंवा रिमोट प्रोसेसेससाठीही सेमच असतो. तो फॉर्मॅट म्हणजेच युनिफॉर्म सिमॅन्टिक्स असतं. दुसरं फीचर आहे एफिशियन्सी. जितके कमी वेळेस आपण मेसेज एक्सचेंज करू तितकी इफिशियन्सी आपल्या सिस्टीमची जास्त असणार आहे. काही केसमध्ये असं होतं आपण मेसेज सेंड करतो आणि वेट करतो की त्या मेसेजचा रिप्लाय येईल आणि जर रिप्लाय आला नाही तर मेसेज पुन्हा सेंड केला जातो. पण तो रिप्लाय का आलेला नसतो कारण नेटवर्कमध्ये ट्रॅफिक असतं किंवा सर्व्हरला प्रॉब्लेम असतो. पण त्या टाइम पिरियडमध्ये जर आपल्याला रिप्लाय आला नाही तर आपण पुन्हा मेसेज सेंड करतो. त्यामुळे मेसेजेसचा नंबर वाढत जातो आणि आपली सिस्टीमची इफिशियन्सी कमी होते. तिसरं फीचर आहे करेक्टनेस. करेक्टनेस रिलेटेड टू ऍटोमिसिटी, ऑर्डर डिलिव्हरी अँड सर्वायबिलिटी. ऑटोमिसिटी म्हणजे मेसेज एकतर सगळ्या युजर्सला सेंड करायचा किंवा कोणालाही सेंड नाही करायचा, ही म्हणजे ऑटोमिसिटी. दुसरं होतं ऑर्डर डिलिव्हरी, म्हणजे जे मेसेज रिसिव्हरला सेंड झालेले आहेत ते प्रॉपर ऑर्डरमध्येच सेंड व्हायला हवेत. पुढचं फीचर आहे सर्वायबिलिटी. सर्वायबिलिटी म्हणजे इट इम्प्लाइज दॅट मेसेजेस आर डिलिव्हर्ड इन स्पाइट ऑफ एनी फेल्युअर इन डिस्ट्रीब्युटर सिस्टीम. मेसेज डिलिव्हर झाला पाहिजे त्यामुळे डिस्ट्रीब्युटर सिस्टीम ही फेल होता कामा नये. सर्वायबिलिटी आपल्याला एंड टू एंड कम्युनिकेशन प्रोव्हाइड करते. तर हे होते फीचर्स ऑफ गुड मेसेज पासिंग सिस्टीम. पुढे आपण बघूया मेसेज पासिंग ऑपरेशन. यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 9 वर. आपण पाहिलं कम्युनिकेशन म्हणजे काय. कम्युनिकेशन म्हणजे मेसेज किंवा इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची. पण ती इन्फॉर्मेशन कशी एक्सचेंज करायची, ते ऑपरेशन्स कसे परफॉर्म होतात, म्हणजे मेसेज पासिंग ऑपरेशन्स कसे होतात ते आपण बघूया. डायग्राम मध्ये आपल्याला जे एरोज दिसतात त्या एरो इंडिकेट करतात की मेसेज सेंड होतोय सेंडिंग होस्ट पासून रिसिव्हिंग होस्ट पर्यंत. डायग्राम मध्ये आपण बघू शकतोय की एक सेंडिंग होस्ट आहे आणि सेंडिंग होस्टचा कम्युनिकेशन सर्व्हर आहे आणि दुसऱ्या साईडला रिसिव्हिंग होस्ट आणि रिसिव्हिंग होस्टचा कम्युनिकेशन सर्व्हर. सेंडिंग होस्ट मध्ये जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन वेट करतं मेसेज ट्रान्सफरसाठी आणि त्यानंतर ते ऍप्लिकेशन मेसेज सेंड करतो मेसेजिंग इंटरफेसला. त्यानंतर तो मेसेज बफर केला जातो आणि खाली जी ऑपरेटिंग सिस्टीम दिसती आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम बफरमधून मेसेज कलेक्ट करते आणि तो मेसेज लोकल नेटवर्कवरून सेंडरचा जो कम्युनिकेशन सर्व्हर आहे त्याला सेंड करते आणि त्या कम्युनिकेशन सर्व्हरमध्ये हा मेसेज क्यू केला जातो बफरमध्ये. आणि ज्यावेळेस इंटरनेटवर्क अवेलेबल असेल त्यावेळेस तो मेसेज रिसिव्हरच्या कम्युनिकेशन सर्व्हरला सेंड केला जातो आणि या कम्युनिकेशन सर्व्हरमध्ये हा मेसेज बफर होतो. त्यानंतर राउटिंग प्रोग्राम जो कम्युनिकेशन सर्व्हरवर आहे तो मेसेज सेंड करतो रिसिव्हिंग होस्टला आणि रिसिव्हिंग होस्टवर हा मेसेज बफर होतो आणि बफर झाल्यानंतर तो मेसेज रिसिव्हिंग होस्टचं जे ऍप्लिकेशन आहे त्याला सेंड केला जातो. अशा प्रकारे मेसेज सेंडरपासून रिसिव्हरकडे डिलिव्हर केला जातो. म्हणजे सेंडिंग होस्टकडून मेसेज लोकल नेटवर्कवर सेंड केला जातो आणि त्यानंतर तो मिळतो कम्युनिकेशन सर्व्हरला. आणि ज्यावेळेस इंटरनेटवर्क अवेलेबल असेल त्यावेळेस सेंडरचा कम्युनिकेशन सर्व्हर तो मेसेज रिसिव्हिंगच्या कम्युनिकेशन सर्व्हरवर सेंड करतो. त्यानंतर रिसिव्हरचा जो कम्युनिकेशन सर्व्हर आहे तो लोकल नेटवर्कवरून रिसिव्हिंग होस्टला मेसेज पास करतो. अशा प्रकारे मेसेज पासिंग केलं जातं. आणि मला वाटतंय की या डायग्रामवरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच की मेसेज पासिंग म्हणजे काय किंवा मेसेज पास कसा केला जातो नेटवर्कवरून. पुढे आपण बघूया आयपीसी मेसेज फॉर्मॅट. आपण फीचर्समध्येही बघितलं की सेम मेसेज फॉर्मॅट असतो सेंडर आणि रिसिव्हरसाठी आणि हा मेसेज कन्सिस्ट केलेला असतो तो डेटा आणि काही कंट्रोल इन्फॉर्मेशन म्हणजे हेडर्स ट्रेलर्स आणि अशी रिलेटेड इन्फॉर्मेशन यूज करून मेसेज बनवलेला असतो. तर आपण त्याचा फॉर्मॅट बघूया. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 10 वर. पहिली फील्ड आहे ऍड्रेस फील्डमध्ये सेंडर ऍड्रेस आणि रिसिव्हर ऍड्रेस. सेंडर ऍड्रेस आणि रिसिव्हर ऍड्रेस ह्यासाठी स्पेसिफाय केलेला असतो. त्यावरून आपण सेंडर आणि रिसिव्हर यांना आयडेंटिफाय करू शकतो. दुसरी फील्ड आहे सिक्वेन्स नंबर. सिक्वेन्स नंबर हा मेसेजला आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे प्रत्येक वेळेस जो मेसेज सेंड होतो त्याला एक नंबर असाइन केला जातो. तो नंबर म्हणजे सिक्वेन्स नंबर असतो त्या मेसेजचा. यामुळे ड्युप्लिकेशन ऑफ मेसेज होत नाही. पुढचा आहे स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन. स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन मध्ये मेसेजची साईज किंवा त्याचा टाईप कोणता आहे हे स्पेसिफाय केलेलं असतं. साईज म्हणजे त्या मेसेजची साईज किती आहे हे डिफाईन केलेलं असतं. आणि त्याचा टाईप म्हणजे तो मेसेज आहे की मेसेजचा पॉइंटर आहे हे या डिफाइन केलेलं असतं. पुढची फील्ड आहे डेटा और पॉइंटर टू द डेटा. डेटा म्हणजे जी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला सेंड करायची आहे, ती इन्फॉर्मेशन सेंड केली आहे की त्याचा पॉइंटर सेंड केला आहे. पॉइंटर म्हणजे ज्या ऍड्रेस स्पेसवर आपल्याला जी इन्फॉर्मेशन डिलिव्हर करायची आहे ती स्टोअर केलेली असते, आणि त्या मेमरीचा जो ऍड्रेस आहे तो स्पेसिफाय केला जातो पॉइंटरने. तर हे होतं मेसेज फॉर्मॅट, जो फॉर्मॅट सेंडर आणि रिसिव्हर दोघांसाठीही सेम असतो. पुढे आपण बघूया आयपीसी सिंक्रोनायझेशन. आपण आत्ता जे मेसेज पासिंग ऑपरेशन पाहिलं ते मेसेज पासिंग ऑपरेशन आपण क्लासिफाय करू शकतो. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 11 वर. पहिला टाइप आहे ब्लॉकिंग आणि दुसरा आहे नॉन ब्लॉकिंग. पहिले आपण बघूया ब्लॉकिंग प्रिमिटिव्स. हे जे ब्लॉकिंग प्रिमिटिव्स आहे त्याला सिंक्रोनस आयपीसी म्हणूनही ओळखलं जातं. ब्लॉकिंग साठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 12 वर. ब्लॉकिंग म्हणजे नावातच कळत आहे की जी प्रोसेस किंवा जो सेंडर आहे मेसेज सेंड करणार आहे रिसिव्हरला, तर त्या सेंडरला जोपर्यंत रिप्लाय मेसेज येत नाही तोपर्यंत तो स्वतःला ब्लॉक करून ठेवतो. अ ब्लॉकिंग सेंड प्रिमिटिव्ह इम्प्लाइज दॅट दिस इन्व्होकेशन ब्लॉक्स द एक्झिक्युशन ऑफ इन्व्होकर. आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो आहे क्लायंटने एक मेसेज सेंड केला आहे आणि जोपर्यंत त्याला रिप्लाय येत नाही तोपर्यंत क्लायंटने स्वतःला ब्लॉक करून घेतला आहे. तोपर्यंत तो कोणताही टास्क किंवा कोणताही ऑपरेशन परफॉर्म करणार नाही. नंतर जेव्हा क्लायंटला रिप्लाय मेसेज मिळेल त्यानंतर तो त्याचं एक्झिक्युशन परत स्टार्ट करणार आहे. हे होतं ब्लॉकिंग प्रिमिटिव्ह. दुसरा आपण बघूया नॉन ब्लॉकिंग प्रिमिटिव्ह. या नॉन ब्लॉकिंग प्रिमिटिव्हला असिंक्रोनस आयपीसी म्हणून ओळखलं जातं. नॉन ब्लॉकिंग साठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 13 वर. या प्रिमिटिव्ह मध्ये सेंडर इन्फॉर्मेशन सेंड करतो रिसिव्हरला आणि तो स्वतःचं एक्झिक्युशन चालू ठेवतो. म्हणजे रिसिव्हरला इन्फॉर्मेशन किंवा मेसेज डिलिव्हर झाला आहे की नाही किंवा तो रिसिव्हरच्या रिप्लायसाठी वेट करत नाही. एकदा मेसेज सेंड झाला की तो त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो. डायग्राम मध्ये आपण बघूया क्लायंट जो आहे त्याने मेसेज सेंड केला आहे, त्यानंतर तो मेसेज कॉपी होतो कर्नलच्या बफरमध्ये आणि एकदा तो कॉपी झाला बफरमध्ये की क्लायंट परत त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो. हे होतं नॉन ब्लॉकिंग प्रिमिटिव्ह. तर आता आपण पाहिलं आयपीसी सिंक्रोनायझेशन, त्याचे दोन टाइप्स ब्लॉकिंग आणि नॉन ब्लॉकिंग. ब्लॉकिंग प्रिमिटिव्ह मध्ये सेंडर वेट करतो रिसिव्हरचा रिप्लाय येईपर्यंत आणि त्यानंतर तो त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो. आणि नॉन ब्लॉकिंग प्रिमिटिव्ह मध्ये सेंडर मेसेज सेंड करून त्याच्या एक्झिक्युशनला स्टार्ट करतो आणि तो रिसिव्हरचा रिप्लाय येईपर्यंत वेट करत नाही. यानंतर आपण बघूया मल्टी डेटाग्राम मेसेजिंग. आपण जो मेसेज सेंड करतो त्या मेसेजची साईज कितीही असू शकते, म्हणजे ती एक तर 1 byte असेल किंवा मेनी किलो बाइट्स मध्येही मेसेजची साईज असू शकते. तर आपण हा मेसेज नेटवर्कवर कसा ट्रान्समिट करणार? प्रत्येक नेटवर्कने एक प्रीडिफाइन पॅकेट साईज ठरवलेली असते नेटवर्कसाठी, म्हणजे किती साईजचा मेसेज आपण नेटवर्कवरून ट्रान्समिट करू शकतो त्याची साईज प्रीडिफाइंड असते आणि याला म्हणतात मॅक्झिमम डेटा युनिट. जर आपला मेसेज या मॅक्झिमम डेटा युनिट पेक्षा लहान असेल तर आपण तो मेसेज सेंड करू शकतो. पण जर आपल्या मेसेजची साईज मॅक्झिमम डेटा युनिट पेक्षा जास्त असेल तर तो मेसेज आपल्याला ब्रेक करावा लागतो चंक्स मध्ये किंवा डेटाग्राम्स मध्ये, आणि त्यानंतर तो सेपरेट डेटाग्राम आपल्याला सेंड करावा लागतो. पण ह्या केसमध्ये मेसेजचं जे सिक्वेन्सिंग असतं ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे सेंडर ज्या सिक्वेन्समध्ये मेसेज सेंड करणार आहे त्याच सिक्वेन्समध्ये रिसिव्हरने ते मेसेज रिसीव्ह केले पाहिजे. तर मल्टी डेटाग्राम मेसेजिंगची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 16 वर. यात आपण बघू शकतोय की एक मेसेज आहे ज्याला आपण ब्रेक केलं आहे डेटाग्राम्समध्ये. सेंडर हा प्रत्येक डेटाग्राम सेंड करतो रिसिव्हरला, आणि रिसिव्हर हे सर्व डेटाग्राम्स रिसीव्ह करून त्यांना बफर करतो, त्यानंतर त्यांना रिअसेंबल करतो. त्यामुळे जो कम्प्लीट मेसेज आहे जो सेंडरने सेंड केला आहे तो कम्प्लीट मेसेज रिसिव्हरला रिसीव्ह होतो. हे होतं मल्टी डेटाग्राम मेसेजिंग. आपण बघूया की इंटरप्रोसेस कम्युनिकेशन मध्ये आपण काय काय टॉपिक्स कव्हर केले आहेत किंवा कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले आहेत. सगळ्यात पहिले आपण पाहिलं इंटरप्रोसेस आणि कम्युनिकेशन, त्यानंतर आपण बघितलं मेसेज पासिंग, नंतर आपण बघितले काही फीचर्स. ते फीचर्स होते युनिफॉर्म सिमॅन्टिक्स, एफिशियन्सी, करेक्टनेस आणि सर्वायबिलिटी. त्यानंतर आपण बघितलं की आयपीसी मेसेज फॉर्मॅट कसा असतो. त्यानंतर आपण मेसेज बफरिंग स्ट्रॅटेजीजही पाहिल्या. आपण मल्टी डेटाग्राम मेसेजिंग म्हणजे काय हेही बघितले. मल्टी डेटाग्राम मेसेजिंग म्हणजे जो मेसेज आपल्याला ट्रान्समिट करायचा असेल जर त्याची साईज मॅक्झिमम डेटा युनिट पेक्षा जास्त असेल तर तो आपल्याला चंक्समध्ये किंवा डेटाग्राम्समध्ये ब्रेक करावा लागतो आणि त्यानंतर तो ट्रान्समिट केला जातो. त्याला म्हणतात मल्टी डेटाग्राम मेसेजिंग. मला वाटतंय की यावरून तुम्हाला इंटर प्रोसेस कम्युनिकेशन इन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. थँक्यू.